அத்தியாய நவ்வா, நரக்கத்துல பயானக்பன, த ஹாரர்ஸ் ஆஃப் ஹெல். மலா ஹே சமஸ்த கி ஹா ஠ிகானா மதே ஜே லோக மீ பாயிலே, ஹே வேகழே வேகழே கொட்டழ்யான் மதே, நரக்கச்சா ஹா பொட்டா மதே, ஹா கொட்டழ்யா துசரா பேக்ஷா அதிஷய வேகழே ஹோத்யா, ஜே யாத்னா போகத் ஹோத்யே. புஷ்கழ்சே கோஷ்டி மலா சமஜத் நவத்யா, அஷக்கா. मी फक्त येशूचं ऐकत होते आणि मी सर्व काही हे नमूद करून ठेवत होते, जे काही मी पाहिलं आणि बघितलं देवाच्या गौरवासाठी. दूर दूरपर्यंत मी पाहिलं की ह्या कोठड्या एकदम एक गोल वर्तुळाच्या आकारामध्ये अशा स्थित केल्या होत्या, बसवल्या होत्या, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक कोठडीमध्ये एक एक आत्मा असा होता. पुष्कळचं कन्न, ओरडणं, हुंदके देणं आणि रडणं या कोठड्यांमधून येत होतं, जसं आम्ही त्यांना पाहत चाललो होतो. आम्ही जास्त दूर गेलो नसो, त्यावेळेस येशू माझ्यासमोर थांबला एका कोठडीजवळ, आणि मग आम्ही आतमध्ये बघितलं तर एक प्रकाश मला दिसला, येशूने तो प्रकाश केला. मी थांबलो आणि त्या एका आत्म्याला मी बघितलं, खूपच पिढीमध्ये जो असलेला तो आत्मा एका स्त्रीचा होता आणि काळपट निळ्या रंगाचा रंग तिचा झाला होता. तिचं पूर्ण मांस हे मृत झालेलं होतं आणि पूर्ण त्याचे भाग हे कुजलेले होते आणि तिच्या हाड्यांवरून खाली पडत होते. पूर्ण तिच्या हाड्या जळून एकदम काळ्या रंगाचे झाले होते आणि तिच्यावर असे तुटके बारीक बारीक कण चिंध्या झालेल्या कपड्यांचे मला दिसत होते आणि पुष्कळचे किडे किंवा आळ्या हे तिच्या या शरीरामधून आणि हाड्यांमधून बाहेर रांगत येत होत्या आणि अतिशय घाणेरडा वास तिच्या या कोठडीमधून येत होता आणि पूर्ण कोठडी त्यांनी भरली होती. ह्या पहिल्या स्त्रीप्रमाणे जी मी पाहिली होती, जी खुर्चीमध्ये बसून मागपुढं ती खुर्ची हलत होती रॉकिंग चेअरमध्ये, ही देखील स्त्री तशीच बसली होती, परंतु तिच्या हातामध्ये एक चिंदीची बनवलेली एक बाहुली मी बघितली आणि जसं ती खुर्ची हलत होती ती खूप रडत होती आणि पूर्ण ती बाहुली तिच्या हृदयाशी तिने गट्ट कवटळून पकडली होती आणि खूप हुंदके देत ती बाहेर तिथं जणू काही येत होती. येशूने सांगितलं की ही देखील सैतानाची सेविका होती आणि तिने तिचा आत्मा जीव त्याला पूर्णपणे जणू काही विकून टाकला होता. ज्यावेळेस ती जिवंत होती तिने प्रत्येक प्रकारची वाईट गोष्ट किंवा जादूटोणा ही केलेली आहे स्वतः आणि जादूटोणा हा खरा आहे. प्रभूशन सांगितलं या स्त्रीने तो जादूटोणा किंवा काळी विद्या ही शिकवली आणि स्वतः ती अंमलात आणली, त्याची प्रॅक्टिस तिने केली आणि अनेकांना तिने या पापमय मार्गामध्ये वळवलं. जे हे जादूटोण्याचे शिक्षक असतात त्यांच्यावर एक खास लक्ष सैतानाचं असतं आणि सैतानापासून त्यांना जास्त सामर्थ्य प्राप्त होत असतं या गोष्टी करण्यासाठी. ही स्त्री सूतसेअर म्हणजे भविष्य जाणणारी, डिव्हायनर आणि मीडियम म्हणजे दैववार तिच्यामध्ये येऊन गोष्टी सांगणारी अशी ती स्त्री होती. तिचा मालक सैतानासाठी ती अशा पद्धतीत काम करत होती. तिने पुष्कळचं नावलौकिक सैतानाबरोबर कमवलं आणि सैतानाने तिला खूपच अशी शक्ती दिली होती. तिला हे समजत होतं की या ज्या अंधकाराच्या शक्ती आहेत त्यांना त्यांचा कसा वापर करून घ्यावा स्वतःसाठी आणि सैतानासाठी. ती जिथं सैतानाची पूजा होती, दुष्टात्म्यांची पूजा होती, त्या ठिकाणामध्ये ती जायची आणि सैतानाला ची स्तुती करायची. ती फारच त्याची एक मौल्यवान आणि बलाढ्य अशी स्त्री होती. मी विचार करत होती की अनेक आत्मे हे इथं जे या ठिकाणामध्ये होते त्यांना सैतानाने फसवून या ठिकाणामध्ये आणलेले. मी ज्यावेळेस तिच्या त्या सापळ्याला बघितलं आणि तिचा आत्मा रडत असताना आणि ही चिंद्याची बाहुली घट्ट धरत असताना त्यावेळेस माझं हृदय खूप दुःखाने भरून गेलं आणि अश्रू माझ्या डोळ्यामध्ये भरून आले. आणि ही स्त्री त्या चिंदीच्या बाहुलीला एकदम घट्ट पकडत होती, जणू काय ती बाहुली तिला मदत करणार आहे किंवा तिला काहीतरी त्याच्यापासून मदत होणार आहे, आणि पूर्ण मृत्यूचा वास त्या ठिकाणामध्ये येत होता. मग मी बघितलं की त्या पहिल्या स्त्रीसारखं ही स्त्री जणू काय 1930 सालामध्ये जशी काय असेल आणि ती एक म्हातारी स्त्री अशी मी बघितली. आणि मग आजच्या घडीमध्ये जशा स्त्रिया आहेत मॉडर्न आधुनिक तशी मला ती दिसू लागली. जसा वेळ होत गेला आणि जात होता तसं हे एकदम अद्भुत असं रूपांतर तिच्या शरीराचं आमच्या डोळ्यासमोर होत होतं. येशू मला म्हटला ही जी स्त्री आहे ही सैतानाची प्रचारक होती. जसं खरा सेवक माझा जो शुभवर्तमानचा प्रचार करतो तसं ही स्त्री सैतानाच्या गोष्टींची प्रचार करायची. म्हणून ह्या सैतानाकडे पण असे फसवणारे अनेक सेवक आहेत. तिच्यामध्ये सर्वात जास्त अशी सैतानी शक्ती त्या काळामध्ये होती आणि त्यासाठी ज्याला अशी शक्ती सैतानापासून पाहिजे त्याला त्याचा आत्मा सैतानाला विकावा लागतो. सैतान पण अनेक असे त्याच्या दुष्ट आत्म्याचे कृपादान त्याच्या लोकांना देतो, ज्याप्रमाणे परमेश्वर त्याच्या लोकांना पवित्र आत्म्याचे कृपादान देत असतो. आणि ही अंधकाराची शक्ती, हे जे सैतानाचे कामगार आहेत ते जादूटोण्यामध्ये काम करत असतात, त्यांचे वेगळे वेगळे असे दुकानं आहेत, विचक्राफ्ट शॉप्स, काही काही हाताच्या रेखा वाचून भविष्य सांगत असतात, आणि पुष्कळशे असे प्रकार आहेत. सैतानाचा जो माध्यम असणारा जो व्यक्ती आहे तो खूपच जास्त शक्तिशाली सैतानाचा कामगार असतो. आणि हे जे सर्व लोक आहेत त्यांना इतकं वाईट रीतीने सैतान फसवतं की ते पूर्णपणे सैतानाला विकले जातात. पुष्कळशे जे कामगार आहेत सैताना बरोबर बोलू शकत नाही, परंतु दुसरे दुष्ट आत्मे त्यांच्यासाठी सैताना बरोबर बोलत असतात. ते मनुष्यांची आणि प्राण्यांची हत्या करून सैतानाला ते अर्पण करत असतात. पुष्कळ लोक त्यांचे आत्मे सैतानाला हे देतात, ते त्याची सेवा करतात. माझी सेवा करण्याच्या पेक्षा त्यांना त्याची सेवा करायला आवडतं. त्यांचं जे काही चॉईस आहे किंवा जे काही निवड आहे ते मृत्यू आहे, आणि जोपर्यंत ते त्यांच्या पापांसाठी पश्चाताप करणार नाही आणि मला बोलावणार नाही, जो मी विश्वासू आहे तोपर्यंत मी त्यांना त्यांच्या पापापासून वाचवू शकणार नाही. परंतु जर त्यांनी बोलवलं मला तर मी त्यांना त्यांच्या पापापासून वाचवल. पुष्कळ जण त्यांचा आत्मा सैतानाला विकून टाकतात आणि त्यांना वाटतं की आम्ही युगानयुग असे जिवंत राहू, परंतु असे करणारे अतिशय भयंकर मृत्यू हे भोगतील. सैतानाला आज पण वाटतं की तो देवाला उलथून टाकू शकतो, त्याचं राज्य तो उलथून टाकू शकतो आणि त्याचा जे काही प्लॅन आहे तो त्याचा नाश करू शकतो. परंतु सैतानाचा नाश हा क्रूसावर झालेला आहे. मी सैतानापासून किल्ल्या घेतलेल्या आहेत आणि पूर्ण अधिकार स्वर्गामध्ये आणि पृथ्वीमध्ये हा माझ्याकडे आहे. प्रभूशून पुढे म्हणत होते की ज्यावेळेस ही स्त्री मरण पावली त्यावेळेस ती थेट नरकामध्ये आली आणि सैतानाच्या दूतांनी डिमन्सनी तिला सैतानासमोर ज्यावेळेस आणलं त्यावेळेस ती खूप रागात होती आणि ती म्हणत होती की हे दुष्टात्मे माझ्यावर कसं काय कब्जा करत आहे, कारण पृथ्वीमध्ये तिला वाटत होतं की ती त्यांना कब्जामध्ये ठेवू शकत होती. आणि मग ज्यावेळेस तिने सैतानाला विचारलं ते राज्य कुठे, त्यावेळेस सैतान तिला खोटं बोलत राहिला, जसं तो तिच्या मृत्यूच्या अगोदर पण खोटं बोलत होता तिच्याबरोबर. तो म्हणत होता की तिला तो पुन्हा जिवंत करील आणि त्याच्या कार्यासाठी वापरल. आणि अशा फसव्या रीतीने आणि लबाडीने त्यांनी अनेक असे आत्मे या नरकामध्ये आणलेले. म्हणून त्याचं जे खोटं बोलणं आहे ते तिला खूपच पटत होतं. परंतु सरते शेवटी सैतान तिच्याकडे बघून हसला आणि तिची थट्ट उडवली आणि तो म्हटला की मी तुला फसवलं आणि इतके वर्ष मी तुला फसवत आलो आणि मी तुला कधीच माझं राज्य देणार नाही. आणि मग सैतानाने त्याचे हात असे हलवले त्या स्त्रीकडे बघून आणि असं दिसलं जणू काय तिचं पूर्ण मांस तिच्या त्या सापळ्यावरून एका क्षणात फाटून बाहेर निघालं आणि ती मोठ्याने किंचाळली. आणि मग एक मोठं पुस्तक सैतानाच्या जवळ त्याच्या दुसऱ्या दूतांनी आणलं. मग त्यांनी ते पटपट पटपट वाचून त्याच्या बोटांनी खाली बघितलं आणि त्यांनी तिचं नाव त्या ठिकाणामध्ये त्याला ते सापडलं. आणि तो म्हटला होय, सैतान म्हटला तू माझ्यासाठी खूप चांगली सेवा केलेली आहेस, तू मला माझ्या या राज्यामध्ये 500 पेक्षा जास्त आत्म्यांना आणलेल्या आहे नरकामध्ये. आणि नंतर तो अजून खोटं बोलला, तिला म्हटला तुझी शिक्षा दुसऱ्यांनी इतकी वाईट नसल. आणि मग हे इतकं वाईट रीतीने तो हसत होता, सैतानी त्याचं हास्य सगळीकडं मोठमोठ्याने होऊ लागलं. आणि मग त्यांनी बोट त्या स्त्रीकडे ज्यावेळेस केलं त्यावेळेस एक मोठ वारा तिथून निघाला आणि मोठ असं वादळासारखा आवाज झाला. आणि सैतान म्हटला हा हा हा, आता जर तुला राज्य पाहिजे असेल तर ते घे तू. आणि एका क्षणात अदृश्य शक्तीमुळं ती एकदम धाडकन जमिनीवर पडली. आणि सैतान तिला म्हटला इथं देखील तू माझी सेवा करणार आहे. आणि ती प्रयत्न करत होती उठण्याचा, ती रडत होती, तिचं पूर्ण मांस फाटत होतं तिच्या शरीरापासून. आणि मग या दुष्ट आत्म्यांनी पुन्हा तिला त्या तिच्या कोठडीमध्ये खेचून फेकून दिलं. आणि मग तिला सैतानाचे हे सर्व अभिवशन तिला आठवत होते, ते जे जे त्यांनी सांगितलं होतं तो तिच्यासाठी करल, की तुला सर्व काही शक्ती मिळाल असं तो म्हटलं होतं तिला आणि तू कधीच मरणार नाही हे सर्व. आणि तो तिला हे पण म्हटलं होतं की त्याची सत्ता पूर्ण मनुष्यांवर आहे, जीवनावर आणि मृत्यूवर आहे. आणि अशा रीतीने तिने त्याचा विश्वास ठेवला होता. आणि मग ती म्हटली होती की सैतान तिला मरण्यापासून वाचवल, सैतानाने पुष्कळ लबाड्या तिच्याबरोबर केल्या होत्या. मग येशू मला म्हटला मी मनुष्यांना वाचवण्यासाठी आलो, माझी ही इच्छा आहे की जे हरवलेले आहेत त्यांनी पश्चाताप करावा आणि माझ्या पवित्र नावाचा त्यांनी धावा करावा. ही माझी इच्छा नाही की कुणाचाच नाश व्हावा परंतु प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. परंतु दुःखाची अशी गोष्ट आहे की पुष्कळशे जण हे पश्चाताप करत नाही त्यांच्या पापांसाठी त्यांच्या मरायच्या अगोदर आणि मग ते नरकात जातात. परंतु स्वर्गाचा मार्ग पण हा सर्व मनुष्यांसाठी हा सारखा आहे. तुमचा आणि ती जाण्याचा पण तो मार्ग सारखा आहे. जोपर्यंत तुमचा जन्म नवीन रीतीने होत नाही तोपर्यंत तुम्ही या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. तुम्हाला पित्याकडे पहिल्यांदा यावं लागतं माझ्या नावामध्ये आणि तुमच्या पापांसाठी पश्चाताप करावा लागतो. मग प्रामाणिकपणे तुमचं हृदय हे देवाला तुम्हाला द्यावं लागतं आणि त्याची सेवा करण्याचा वादा तुम्हाला करावा लागतं आणि तसं करावं लागतं. लेकरा येशू म्हटला दुसरी गोष्ट मी जी तुला दाखवणार आहे ती ह्याच्यापेक्षा अतिशय भयानक आहे, ती तुला अजून दुःख देणारी आहे. माझी इच्छा आहे की सर्व जगानी ऐकावं आणि सर्व मंडळांनी ऐकावं की आत्ममंडळांना काय म्हणत आहे. या कोठड्यांमध्ये जे काय तू बघत आहे दूर दूरपर्यंत प्रत्येक आत्मा हा पीडा भोगत आहे. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस या कोठड्या भरल्या जातात त्यावेळेस नरकाचा आकार वाढत जातो कारण त्याच्यामध्ये अजून आत्मे येत असतात. ह्या नरकामध्ये तुमच्या सर्व भावना इच्छा शक्ती सर्व काही जागृत असतं. जर तुम्ही पृथ्वीवर आंधळे असाल तर तुम्ही नरकात पण आंधळेच असाल. जर तुमच्या पृथ्वीवर एक हात असेल तर एकाच हाताने तुम्ही त्या नरकात जाल. मला तुला सांगायचंय की पश्चाताप करणं अतिशय महत्वाचं आहे, तू पश्चाताप कर कारण नरक हा अत्यंत भयानक अशी जागा आहे, भीतीदायक जागा आहे, अतिशय दुःखानी भरलेला ही जागा आहे आणि युगानयुगचे इथं पस्तावा होण्याची जागा आहे. वाचकांनो ऐकणाऱ्यांनो तुम्ही कृपा करून मी भीक मागते तुम्हाला की जे काय मी सांगत आहे ते खरं आहे. हे खूप कठीण होतं माझ्यासाठी सर्व काही भोगणं आणि बघणं. बऱ्याच वेळेस मी आजारी पडले, ही रेकॉर्ड बनवायच्या अगोदर. मी पुष्कळशा गोष्टी नरकातले जे पाहिले ते इतक्या भीतीदायक इतक्या भयानक आहेत ते सांगणं देखील, आणि या पिढेपेक्षा जास्त अजून काहीच नाहीये. तिथलचा जो वास आहे कुजण्याच्या मांसाचा तो इतका भयानक आणि इतका वाईट आहे ते असाही आहे. आणि तिथलचा जो अग्नी आहे जो खोल या खड्ड्यांमध्ये तो अतिशय कठीण आहे समजणं. मी पुष्कळशा गोष्टी ज्या प्रभूने मला सांगितल्या त्या मी लिहू शकले नाही आणि त्यांनी मला त्या लिहू दिल्या नाही. ज्यावेळेस तुम्ही पृथ्वीवर मरता जर तुमचा नवीन जन्म झाला असेल देवाच्या आत्म्याने तर तुमचा आत्मा हा स्वर्गात जाईल. जर तुम्ही पापामध्ये तुम्ही जगत आहे तर मग तुम्ही मेल्यानंतर लगेचच एका जळणाऱ्या नरकामध्ये जाल. त्या ठिकाणामध्ये अनेक सैतानाचे दुष्टात्मे असतील ज्यांच्या हातामध्ये मोठे मोठे साखळदंड आहेत आणि ते तुमच्या आत्म्याला ओढत ह्या नरकाच्या दरवाज्यांमधून घेऊन येतील आणि मग तुम्हाला मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये फेकण्यात येईल आणि त्या ठिकाणामध्ये तुम्ही यातना भोगाल आणि मग काही वेळानंतर तुम्हाला सैतानाच्या समोर आणण्यात येईल. तुम्हाला एक कळल या गोष्टी किती खऱ्या आहेत आणि अशा गोष्टी जे नरकात जातात त्यांच्याबरोबर होतात. येशूने मला सांगितलं की या नरकामध्ये अजून एक जागा आहे ज्याला इंग्लिशमध्ये फन सेंटर म्हणतात, मौजेचं ठिकाण मजेचं ठिकाण. या ठिकाणामध्ये जे आत्मे खड्ड्यांमध्ये ज्यांना टाकलेले नाही असे आत्मे या ठिकाणामध्ये आणले जातात आणि वेगवेगळ्या पद्धतीचे यातना वेगवेगळ्या जीवात्म्यांना आहे. परंतु एक गोष्ट आहे की सर्वजण अग्नीने जळत असतात आणि हे जे मजेचं जे ठिकाण म्हटलेलं आहे ते जणू काय एखाद्या पटांगणामध्ये सर्कस सारखा आहे आणि तिथं सैतानी मौज अशी होती. मध्यभागी त्या आखाड्यामध्ये ते लोक आहेत ज्यांनी सैतानाची ह्या पृथ्वीवर असताना सेवा केलेली आहे आणि स्वतःच्या स्वइच्छेने त्यांनी सैतानाच्या मागे चालण्याचा निर्णय केला होता देवाच्या मागे चालण्याचं ऐवजी. आणि ह्याच्या अवतीभोवती असे आत्मे आहेत जे त्या खड्ड्यांमध्ये ठेवण्यात नाही आलेले आणि मग त्यांना या ठिकाणामध्ये आणण्यात येतं. मध्यभागी मग ते लोकांना आणण्यात येतं जे मोठे मोठे लीडर्स किंवा पुढारी होते जादू टोण्यामध्ये या पृथ्वीमध्ये त्यांच्या मृत्यूच्या अगोदर. ते असे लोक होते जे तुमचं मन वाचायची शक्ती ज्यांना होती, चेटूक विद्या करणारे जादूगार, चेटकिनी, वॉरलॉक्स, सैतानाचे सेवक ज्यांनी स्वइच्छेने सैतानाची सेवा करण्याचं निश्चय करून ते सेवा करत होते. ज्यावेळेस त्या पृथ्वीवर जिवंत होते त्यावेळेस त्यांनी अनेकांना फसवलं आणि त्यांनी सैतानाची आराधना करण्यास त्यांना लावलं आणि पापाची. आणि जे फसले गेलेले आहेत आणि जे या ठिकाणामध्ये आलेले आहेत असे जे फसले गेलेले लोक ते त्यांना पीडा या ठिकाणामध्ये देतात. मी बघितलं अशा एका पिढीचं जे कार्य चाललं होतं त्याच्यामध्ये आत्मिक शरीराच्या ज्या आत्मिक हाड्या आहेत ते तुकडे तुकडे करून त्या लोकांच्या वेगवेगळ्या नरकाच्या भागामध्ये पेरण्यात आले आणि मग ज्या आत्म्याबरोबर असं प्रकार होत होता जे तुकडे होत होते ते इतकं भयंकर त्याला वेदना आणि पीडा होत होत्या आणि मग त्या हाड्या शोधण्याचं काम दुसरे लोक करत होते आणि मौज करत होते, हसत होते. जे बाहेर बसून हतामाशा बघत होते त्या ठिकाणामध्ये त्यांना पाहिजे त्या पद्धतीत ते या मधल्या ज्या लोकांना यातना देऊ शकत होते. ते काही जण तगडं फेकत होते मध्ये त्या आखाड्यामध्ये आणि जे काय तुम्हाला कल्पना करता येईल अशी प्रत्येक मेथड यातनेची त्या ठिकाणामध्ये त्याला परवानगी होती. आणि मी बघितलं या जीवात्म्यांना जे पीडा मिळत होती ते मृत्यूसाठी रडत होते ओरडत होते, परंतु मृत्यू तर नाही, सर्वकालचा मृत्यू इथंच आहे आणि सैतानाने ही सर्व काही खेळ इथं मांडलेला आहे. याला तो फन सेंटर म्हणतो, मजेचं ठिकाण. येशू मला म्हटला की मी सैतानापासून नरकाच्या किल्ल्या ह्या ज्यावेळेस घेतल्या अनेक वर्षापूर्वी, त्यावेळेस मी या कोठड्या उघडल्या होत्या आणि बरेचसे माझ्या लोकांना मी बाहेर काढलं. कारण जुन्या करारामध्ये ज्यावेळेस मी क्रुसावर माझा प्राण देण्याच्या अगोदरच्या गोष्टी, त्यावेळेस सुखलोक जो होता तो अतिशय जवळ नरकाच्या असं स्थिर केला गेला होता. आणि ह्या ज्या कोठड्या एकेकाळी सुखलोकात होत्या त्या आता सैतान स्वतःच्या दुष्ट योजनेसाठी हा वापरत आहे आणि त्यांनी अजून अशा कोठड्या तयार केलेल्या आहे. हे वाचका, काय तू तुझ्या पापांसाठी पश्चाताप करणार नाहीस का उशीर होण्याच्या अगोदर? कारण प्रभू म्हणतो की सर्वजण माझ्या समोर न्यायासाठी उभे राहतील. मग आता सुख लोक ह्या नरकापासून दूर करण्यात आलेला आहे आणि प्रभूने हे सांगितलं, ज्यावेळेस मी उठलो आणि देवाच्या शक्तीने पुन्हा पुनरुत्थान माझं झालं त्यावेळेस मी असं केलेलं आहे. नंतर प्रभूने सांगितलं की मी तुला सांगतो की ह्या ज्या कोठड्या आहेत 17 मैल उंच, ते एक जणू काय जेल किंवा प्रिझन आहे त्यांच्यासाठी, जे सैतानाचे कामगार एकेकाळी होते, जे अंधकाराच्या शक्तीचे कामगार होते, जे प्रत्येक प्रकारच्या पापामध्ये जे होते, जे सैतानाची पूजा आराधना करायचे आणि जादूटोणा करायची. येशूने सांगितले, चल मला तुला अजून काहीतरी दाखवायचे. एका क्षणात आम्ही 1/2 मैल उंच आकाशामध्ये हवेमध्ये होतो, त्या नरकाच्या पोटामध्ये मध्यभागी, आणि त्या मध्यभागी ह्या 17 मैल उंच ह्या कोठड्यांच्या मध्यभागी मला असं वाटलं की जणू काही मी एका विहिरीमध्ये ज्याला तळ पण नाही आणि छत पण नाही आणि मला काही दिसत नव्हतं अंधकारामुळं, आणि एक पिवळा प्रकाश त्या ठिकाणामध्ये भरू लागला. मी येशूचा हात घट्ट पकडला होता. मी म्हटले, हे प्रभू आपण कुठं आहोत? आणि एका क्षणात जणू काय एक चक्री वादळ आवाज करत मोठ्या रीतीने त्या ठिकाणामध्ये येऊ लागलं. मोठमोठ्या अग्नीच्या लाटा त्या पूर्ण भिंतीवर पडू लागल्या आणि सर्व काही जाळू लागले. आणि त्या अग्नीच्या ज्या ज्वाला आहेत त्या प्रत्येक कोठडीमध्ये प्रवेश करू लागल्या आणि खूप किंचाळ्या घेत आणि रडवून आणि आक्रोश करत तिथलचे जीवात्मे ओरडू लागले. येशू आणि मला जरी या अग्नीचा स्पर्श झाला नाही तरी देखील माझ्या आतमध्ये एक भयंकर भीती अशी येऊ लागली ज्यावेळेस मी या जीवात्म्यांना बघितलं इकडं तिकडं पळताना कुठंतरी लपण्याची जागा शोधण्यासाठी. आणि मग एक पापी आवाज, असा दुष्ट आवाज आमच्या समोर जणू काय येऊ लागला आणि मी बघितलं सैतान आम्हाला पाठ करून उभा होता आणि तो पूर्ण असा अग्नीमध्ये होता. तो जरी जळत नव्हता पण तोच तो होता जो अग्नीचं कारण होता तिथं. आणि जसं तो या अग्नीमध्ये होता आणि तो बघत होता की हे जे आत्मे आहेत ते कसे जळत आहेत, हे गरीब असे हरवलेले आत्मे, आणि तो त्याची मजा घेत होता. आणि सैतानाने जसं त्याचे खांदे असे उडवले तसं मोठमोठे अग्नीचे गोळे त्याच्यापासून असे बंदुकीच्या किंवा दारूवाळ्यासारखे असे बाहेर निघाले. आणि मग हृदय भेदून जाणारे किंकाळ्या आणि आवाज आणि पिढ्यांच ऐकणं मी ऐकलं त्या पूर्ण कोठड्यांमधून येताना. त्या ठिकाणामधले ते आत्मे जळत होते आणि हा अग्नी जो काय तो पाठवत होता तो एकदमच उष्ण अग्नीच्या सरोवरापेक्षा जास्त उष्ण असं वाटत होता आणि ते मरू शकत नव्हते. आणि मग ते सैतानाचे दूत पण त्याच्याबरोबर हसू लागले या लोकांची अशी दुर्दशा बघून. आणि एकामागून एका कोठडीमध्ये सैतान जाऊ लागला आणि तिथं तो अग्नी टाकू लागला. येशू म्हटलं सैतानाचं खाद्य म्हणजे असं पद्धतीत पाप करणे. त्याला खूप आनंद वाटतो ज्यावेळेस एखादा व्यक्ती खूप पीडेमध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्याला अनेक मोठी शक्ती प्राप्त होती. मी बघितलं की सैताना हा स्वतः एका लालसर पिवळ्या रंगाच्या अग्नीमध्ये होता आणि पूर्ण ब्राऊन कलरचं कडा त्याच्या भोवती होत्या अग्नीच्या, आणि एक असं विशिष्ट प्रकारचा वाऱ्यानी त्याचे ते कपडे असे हवेमध्ये उडत होते, परंतु तो जळत नव्हता. पूर्ण हवेमध्ये जळका मांसाचा वास सगळीकडे येत होता आणि मला समजलं की खरोखर हे जे हॉरर आहे, हे भयंकरपणा जो आहे नरकाचा, तो खरा आहे. सैतान अग्नीमधून चालत होता परंतु त्याला काय ते जाळू शकत नव्हतं. मी त्याची पाठ बघितली आणि त्याचं ते दुष्ट हसणं, खतरनाक हसणं सगळीकडे ऐकू येत होत. मी बघितलं, मग सैतान त्या धुरामध्ये असा वर उडाला आणि त्याच्याबरोबर ते अग्नी तो वर घेऊन गेला वरच्या नरकाच्या भागामध्ये. आणि मी बघितलं आणि ऐकलं आणि त्यांनी हे सांगितलं की जोपर्यंत हे इथलचे आत्मे त्याची आराधना करणार नाही तोपर्यंत तो त्यांना असं यातना देईल आणि त्यांना त्या मौज मेळ्याच्या त्या सर्कलमध्ये तो पुन्हा घेऊन येईल. आणि मग ते ओरडू लागले, नाही सैताना आम्ही तुझी आराधना करू. आणि ते सर्वजण एकाच आवाजाने ओरडू लागले आणि त्याला नमन करू लागले. आणि ते जसं जसं ते जास्ती त्याला नमन करू लागले आणि त्याची आराधना करू लागले, तसं तसं त्याला त्याची भूक आराधनेसाठी वाढू लागली आणि मोठमोठ्याने त्याची स्तुती लोक त्या नरकामध्ये करू लागले. आणि अशा पद्धतीत पूर्ण गोंगाट असा सुरू झाला. येशूने सांगितलं, हे जे सर्व जे ह्या कोठड्यांमध्ये आहेत त्यांनी माझं खरं शुभवर्तमान ऐकलेलं होतं ज्यावेळेस ते पृथ्वीवर जिवंत होते. बऱ्याच वेळेस तारणाचा संदेश आणि तारण त्यांना देण्यात आलं होतं, त्यांना ऑफर करण्यात आलं होतं, परंतु ते माझं ऐकत नव्हते आणि त्यांची इच्छा नव्हती की त्यांचा बचाव व्हावा. येशू हे बोलत असताना सैतान म्हणत होता, हा हा हा, हे जे काय राज्य आहे हे तुमचंच आहे आणि सदा सर्व काळ इथंच तुम्ही राहणार आहात. माझं राज्य पूर्ण पृथ्वीवर आणि पृथ्वी खाली हे आहे. आणि मी त्याला ओरडताना असं ऐकलं की हे युगानयुगसाठी हे तुमच्या पीडा असेच राहणार आहेत. येशू मला म्हटलं की तारण हे फुकट आहे, जो कोणी इच्छा करतो त्याला ते मिळेल आणि तो या भयानक पिढेच्या सार्वकालिक यातनेच्या ठिकाणापासून त्याचा बचाव होईल. मी त्याला घालवून देणार नाही. जर तुम्ही एखादी चेटकीन किंवा सैतानाचं सेवक असाल आणि तुम्ही जर त्याच्याबरोबर करार देखील जर केला असेल, तरी देखील प्रभूशून सांगितलं की त्याची शक्ती हे सर्व काही तोडू शकते. येशू म्हटला, माझी शक्ती हे सर्व करार सैतानाचे तोडू शकते आणि माझं पवित्र रक्त जे सांडलंय ते तुम्हाला वाचू शकतं. मी तुमच्या जीवनावरून हा शाप दूर करील आणि तुमचं जीवन हे नरकापासून वाचवल. तुम्ही तुमचं हृदय मला द्या, म्हणजे तुमचे जे साखळदंड आहेत सैतानाने लावलेले हे मी तोडून टाकील आणि तुम्हाला मी बंदमुक्त करील.